चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान सरकारकडून निश्चित केलेल्या दराने साखर विकण्यास दुकानदारांचा नकार। रावळपिंडी येथील ग्रोवर्स असोसिएशनने रावळपिंडी सरकारकडून निश्चित केलेल्या दरांवर साखर विकण्यास नकार दिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ते सरकारच्या आदेशाला लागू करून स्वतःचं नुकसान सोसू शकत नाही। रावळपिंडीचे उपायुक्त अनावरण हक यांनी प्रति किलो साखरेची किंमत 70 रुपये निर्धारित केली होती, तर दुकानदारांकडून ती फटकारली गेली। करियाना मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष परवेज भट यांनी सांगितले की जेव्हा आम्ही ठोक विक्रेत्यांकडून अधिक किमतींवर साखर खरेदी करत आहोत, तर आम्हाला इतक्या कमी दरामध्ये साखर विकणे कसे परवडणार। अधिकाऱ्यांनी सांगितले की जर सरकारने साखरेचा पुरवठा 65 रुपये प्रति किलो निश्चित केला तर सर्व ग्रोअर साखर 70 रुपये प्रति किलो प्रमाणे विकू शकतात। याशिवाय KAM ने इतर वस्तू उदाहरणार्थ टाळीच्या अधिक दरांनाही नाकारले आहे। पाकिस्तानात साखरेच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू आहे आणि हाच देशाचा मुख्य मुद्दा बनलेला आहे।